हॅलो आदित्य सर, सुनील बोलतो ब्रांचवरती. हा, आपलं मला नंबर मिळाला होता मॅजिक ब्रेक फोर. आय थिंक की तुम्ही मॅजिक रूम्स मध्ये आपल्या फ्रेंडसाठी इन्क्वायरी केली होती, म्हणून मी कॉल केला. तर बोलू शकता आता की आपल्याकडे आता जे काही मॅजिक ब्रेक मध्ये जाहिरात केली होती ती ओरायनसाठी होती. आपल्या हिंजवडीमध्ये ब्लुरिज नावाचे टाउनशिप आहे, तर तिथे आपल्याकडे ओरा नावाचे क्लस्टर आहे. त्यामध्ये आपल्याकडे काही अपार्टमेंट 2 BHK स्मार्ट पण अवेलेबल होते. आणि त्याचमध्ये अजून एक आपलं क्लस्टर आहे 24 आणि 25 नंबर टॉवरचा. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे 2 आणि 3 BHK थोडे मोठ्या साईजचे अपार्टमेंट अवेलेबल होते. तुम्ही कधी ब्लुरिज मध्ये आलाय?